नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान. बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर शासनाचा भर. राज्यातल्या सर्व मॉलचं येत्या 90 दिवसात संपूर्ण सर्वेक्षण. उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. मराठवाड्यात आतापर्यंत खरीपाच्या 77% पेरण्या. मशागतीला वेग. आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताच्या 6 बाद 419 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाच्या कॉम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं आज सन्मानित करण्यात आलं. घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,
इस सम्मान के लिए मैं 140 करोड़ भारतीयों की तरफ से घाना के लोगों का आभार व्यक्त करता हूं. आई थैंक द पीपल ऑफ घाना फॉर दिस ऑनर. आई डेडिकेट इट टू द एंड्योरिंग फ्रेंडशिप एंड शेयर्ड वैल्यूज दैट बाइंड इंडिया एंड घाना.
घानाच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांवर चर्चा करत व्यापार, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती दर्शवली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थी संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज विधान परिषदेत सदस्य संजय खोडके तसंच अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत होते. रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
ज्या कोर्सेस केल्यामुळे मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर एक तर उभं राहता येईल, स्टार्टअप्स मध्ये त्याला काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करता येईल किंवा त्यांना नोकरी मिळेल अशा प्रकारच्या कोर्सेसला सभापती महोदय, मी जरी सारथीच्या बद्दल उत्तर देत असलो तर साधारण राज्य सरकारचं सारथी, बार्टी, महाज्योती ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आहे. कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींच्यावर अन्याय होणार नाही ही पण काळजी आम्ही घेतोय. परदेशात पण मुलांना मुलींना पाठवत असताना कुठल्या कुठल्या कोर्सेस करता पाठवायचं त्याची पण संख्या आम्ही ठरवलेली आहे. अशा प्रकारचं साधारण धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे.
राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 15 जुलैपर्यंत विशेष मोहीम राबवली जात आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. आधार लिंकिंग आणि अपार आयडी मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे. सध्या राज्यात 86% विद्यार्थ्यांची माहिती संकलित झाली असून 95% आधार लिंकिंग पूर्ण झाल्याचं मंत्री भुसे यांनी सांगितलं. राज्यभरातल्या शाळांमध्ये आतापर्यंत 9,000 उच्च शिक्षित शिक्षक नियुक्त झाले असून आणखी 10,000 शिक्षक भरती प्रक्रियेत असल्याचं भुसे यांनी सांगितलं. कृषी पंपांसाठी दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर राज्य शासनानं भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप व्यवहार्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. त्या विधानसभेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातील सर्व मॉलचं येत्या 90 दिवसात संपूर्ण सर्वेक्षण करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मुंबईतील विविध मॉलमध्ये आगीच्या घटना घडून त्यात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणती कारवाई केली याबाबत विधान परिषदेत आमदार कृपाल तुमाने यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या मॉलमध्ये नियमांचं पालन केलेलं नसेल त्या मॉलचं पाणी आणि विद्युत जोडण्या खंडित केल्या जातील असा इशाराही सामंत यांनी दिला. वाळू वाहतुकीसाठी 24 तास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी GPS प्रणाली आणि CCTV कॅमेरा पद्धती लागू करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. महाखनिज या पोर्टलवरून ही परवाना देण्यात येईल. घरकुलांना 5 ब्रास वाळूची रॉयल्टी घरपोच दिली जाते. मात्र सदर वाळूची वाहतूक घरकुल बांधणाऱ्या व्यक्तीला करावी लागते. त्याचे पैसे कोण देणार याबाबत याच अधिवेशनात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री मंत्री बावनकुळे यांनी दिली. राज्यात थॅलेसेमिया रोगाची विवाहपूर्व चाचणी बंधनकारक करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली. याबाबत विकास ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात 12,800 थॅलेसेमिया रुग्ण असल्याचं सांगत प्रत्येक जिल्ह्यात या रोगाची उपचार केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सर्व स्तरांवरील अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रज्ञा सातव यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. डम्पिंग ग्राउंड ऐवजी कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासन विचाराधीन असल्याचं सामंत यांनी यावेळी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जवळपास 77% हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. यात सर्वाधिक पेरणी लातूर जिल्ह्यात 88% इतकी झाली असून हिंगोली जिल्ह्यात 64% इतकी पेरणी झाली आहे. विभागातल्या इतर जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 87.35%, जालना सुमारे 70%, बीड 68%, परभणी 71.35%, नांदेड 81%, तर धाराशिव जिल्ह्यात 83.55% हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या 121% पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताच्या 6 बाद 419 धावा झाल्या आहेत. रवींद्र जडेजा 89 धावा काढून जोश टोंगच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर शुभमन गिल 168 आणि वॉशिंग्टन सुंदर एका धावेवर खेळत आहेत. नांदेड इथं आज गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. गुरुद्वारा अधिनियमातील संशोधन रद्द करावं आणि अध्यक्ष निवडीचा अधिकार गुरुद्वारा बोर्ड सदस्यांकडे पुन्हा देण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात या मागणीबाबत निर्णय न झाल्यास 11 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदानावरही आंदोलनाचा इशारा समितीचे अध्यक्ष जर्नेल सिंग गाडीवाले यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात कृत्रिम साहित्याचं वाटप करण्यासाठी गाव पातळीवर 18 जुलैपासून शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. 30 जुलैपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात पात्र लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी, नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयवांचं मोफत वाटप केलं जाणार आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी लातूर जिल्ह्यात शेतजमिनीची मोजणी सुरू आहे. रेणापूर तालुक्यात मोटेगाव आणि मोरवड गावात संयुक्त मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी मोजणी न करताच आज परत पाठवलं. मोजणीसाठी सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. परभणी इथं दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून किंवा बनावट सायलेन्सर वापरून रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली. आक्षेपार्ह 10 बुलेट ताब्यात घेऊन त्यांचं सायलेन्सर काढून घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरनजीक पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक शनिवारी रात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. वाहनधारकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहनही पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेनं केलं आहे. बीड जिल्ह्यात ई पीक पाहणीसाठी 6 जुलैपर्यंत तसंच मोबाईल ऍपद्वारे पीक दुरुस्तीसाठी 21 जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत सर्व महसूल कृषी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हवामान. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर कोकणातल्या इतर जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि जळगावसह मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह इतर काही जिल्ह्यांना 5 जुलैपासून हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान. बार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश, रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर शासनाचा भर आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताच्या 6 बाद 419 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.